श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। ज्ञानेश्वरीचा शेवटला अध्याय 18वा अध्याय आपला सुरू आहे। 10 श्लोक आपले घेऊन झालेले आहेत आणि त्यात शेवटी जो सिद्धांत सांगितला की कर्म करण्याची कुशलता, कर्तृत्व मद आणि फलास्वाद हे दोन्ही टाकून कर्म करायचे आहे। कर्म त्याग करून किंवा कर्म सोडून काही होणार नाही। जे विहित कर्म आपल्या हिश्याला आपल्या वाट्याला आलेले आहेत ते आपल्याला करणे आहेच, त्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही। आणि पूर्वी सांगितलं होतं की कुठले कुठले कर्म संन्यास करायचा, कुठल्या कुठल्या कर्मांचा संन्यास म्हणजे पूर्णपणे सोडून द्यायचे, कर्मच करायचे नाही, ते म्हणजे निषिद्ध कर्म। जे जे वेदाने, शास्त्राने, श्रुतीने जे सांगितलेलं आहे, जे विरुद्ध कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे, जे करू नये असे आहे, त्याच्या नादीच लागू नये अजिबात। आणि जे विहित कर्म आहे ते कर्तृत्व मद आणि फलास्वाद, म्हणजे मी कर्म करतो हा अहंकार, मीचा अहंकार किंवा मी हे शरीर कर्म करताय हा अहंकार, आणि त्यापासून त्या कर्मापासून लाभलेलं फळ, या दोहोचा त्याग करायचा आहे। तो त्याग करायचा आहे, कसा करायचा आहे, त्याची हातवटी 17व्या अध्यायात सांगितली आहे की ते करत असताना शेवटी ओम तत्सत हे आपल्या स्मरणात पाहिजे। अशा प्रकारे 10व्या अध्यायाच्या माध्यमातून देवाने सांगितलं की बुद्धिमान, संशय दूर झालेले लोक जे असतात ते सत्वसंपन्न असतात, ते असे जे त्यागी पुरुष शुभ कर्माच्या ठिकाणी कधी आसक्त होत नाही, अशुभ कर्माचा कधी द्वेष करत नाही, तिरस्कार करत नाही, तर शुभ अथवा अशुभ या दोन्ही कर्माच्या ठिकाणी तटस्थ असतात। पण स्वतःला जे करायचं आहे ते मी करतो आहे ही भावना न ठेवता ती प्रकृतीच माझ्याकडून, या शरीराकडून करवून घेत आहे आणि त्या कर्माचे फळ त्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करायचे आहे। आत्मा म्हणून त्यात कुठंच लिप्त व्हायची गरज नाही, आत्मा या सगळ्यातून अलिप्त आहे। आज 11व्या श्लोकावरचं निरूपण आपण घेणार आहोत। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। नहि देह भृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषताः यस्तु कर्मफलत्यागी सत्यागित्यभिधीयते। कर्माचा पूर्णपणे त्याग करणे देहधाऱ्याला कधी शक्य नाही, परंतु जो कर्मफलाचा त्याग करतो त्याला खऱ्या अर्थाने त्यागी असे म्हणतात, कर्मफळाचा त्याग करणारा। आणि हा गा सव्यसाची मूर्तीची होऊनी देहाची खंती करीती कर्माची ते गावढेगा मृत्तिकेचा विटू घेऊनी काय करील घटू केवता ताथू पटू सांडिल तो तेवीची वन्हित्वांगी आणि उबे उबगणे आगी तो दिविपू प्रभे लागी द्वेषी करूल काई। अरे अर्जुना, देहाची मूर्तीच होऊन जे कर्म करण्याचा कंटाळा करतात, म्हणजे मी देह आहे या भावनेने कर्म करायचा ते कंटाळा करतात, ते खेडवळ म्हणजे अज्ञानी होय। मातीचा कंटाळा करून कधी मटके तयार करता येते का? किंवा मातीचा जर कंटाळा केला तर मटके कसे तयार होईल? वस्त्र तंतूचा त्याग करू शकतात का? तंतूशिवाय वस्त्र तयार होऊ शकतात का? त्याचप्रमाणे अग्नीच्या अंगी अग्निपणा असून तो उष्णतेला कंटाळू शकेल का? तो दिवा प्रकाशाचा द्वेष कधी करू शकेल का? हिंगू त्रासला घाणी तरी कैचे सुगंधत्वाणी द्रवपण सांडुनी पाणी के विराहे तैसा शरीराचे नियाभासे नांद तू जव असे तव कर्म त्यागाचे पिसे कायसे तरी आपण लाविजे टीळा म्हणोनी पुसो ये वेळोवेळा माघाली फेडी निडळा का करू ये गा तैसे विहित स्वये आदरिले म्हणोनी त्यजू ये त्यजिले परी कर्मची देह आतले ते का सांडे जे श्वाचो श्वासवरी होत निजेलिया ही वरी काही न करणेची परी होती जयाची हिंग हा उग्र असा वास किंवा सुगंध किंवा गंध देतो आणि हिंग जरी उग्र वासास कंटाळला तरी सुवासिकपणा त्यांनी ठरवलं की मी सुगंधीपणा देतो मी गुलाबाचा सुगंध देतो तो असे तो करू शकेल का पाणी आपला ओलेपणा कधी सोडू शकेल त्याप्रमाणे हा विहित कर्माचा त्याग करणारा मनुष्य जोपर्यंत शरीराच्या आकाराने व्यवहार करीत आहे तोपर्यंत कर्मत्यागाचे वेळ हे काय कामाचे म्हणजे एखाद्याने म्हटलं की मी ब्राह्मण कुळाचा जन्म माझा झालेला आहे आणि त्याला दुसरे कामं न करता त्याला जर कर्मकांडच करायला मिळालेत जो त्याच्या वंशानुगत त्याच्या घरचा काम होतं तर त्याचा कंटाळा करून चालेल का त्याला तर ते करणे भाग पडेल एखादा शेतकरी असेल त्याच्या मुलाला इतर दुसरं काम नाही कुठला धंदा नाही व्यवसाय नाही किंवा नोकरी नाही तर त्याला शेतीची कामं करणे आहेच ना मग त्याला ते शेतकीची कामं सोडून भाग पडेल का त्याचं चालेल का त्याप्रमाणे असा कर्मत्याग हे वेळेपणाचे होईल असं माऊली म्हणत आहे आपण आपल्या कपाळाला गंध लावलेले असते म्हणून ते वेळेवाकडे असले तर वारंवार पुसता येते नाही का पण आपण म्हटलं की हे वेळेवाकडे गंध लागत आहे म्हणून मी कपाळच फोडून टाकतो माझं कपाळच वेळेवाकडं आहे असं करता येईल का कपाळ काही दुसरे नीट आपल्याला बसवता येईल तर असं होणे हे शक्य नाही आपण लाविजे टिळा म्हणून पुसो ये वेळोवेळा आपण टिळा लावतो त्याला परत परत पुसता येतो मा घाली फेडी निडळा का करू ये गा पण ते वेळेवाकडे गंध लागते किंवा चंदन लागते म्हणून आपण आपलं कपाळच फोडून टाकायचं का त्याप्रमाणे शास्त्राने सांगितलेले कर्म आपण स्वीकारलेले असते म्हणून ते टाकले तर टाकता येते परंतु शरीराच्या रूपाने कर्मच अवतरले आहे तेव्हा ते कर्म टाकता येईल का जे आपले स्वाभाविक कर्म आहे श्वाच्छोश्वासाच्या रूपाने आपण जागेपणीसुद्धा आणि झोपल्यानंतरही आपला श्वास सुरूच असतो ना ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड देवाणघेवाण श्वास प्रतिश्वास उच्छ्वास हे सुरूच असतात ना आणि ज्या स्वाभाविक कर्माचा होण्याचा प्रकार काही न करण्यासारखा चालूच असतो त्याला आपल्याला सोडता येईल का या शरीराचे नी मिसके कर्मची लागले ते असिके जीता मेलयान ठाके या रीती यया कर्माते सांडिती परी एकीची ते अवधारी जे करीतान जाई जे हारी फळाशेचिया कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोधू बुद्धिपे तेथ रज्जुज्ञाने लोपे व्याळशंका तेणे आत्मबोधे तैसे अविद्येसी कर्मनाशे पार्था त्यजी जय जय ऐसे तै त्यजिले होय म्हणोनी इया परी जगी कर्मे करीता मानु त्यागी एर मूर्छने नाव रोगी विसावा जैसा तैसा कर्मी शिणे ये की विसावू पाहे आणिकी दांडे याचे घाय बुकी घाडणे जैसे परी हे असो पुढती तोची त्यागी त्रिजगती जेणे फळ त्यागे निष्कृती नेले कर्म। अशा रीतीने या शरीराच्या निमित्ताने संपूर्ण कर्मच जीवाच्या मागे लागले आहे। लक्षात ठेवा, जीव वेगळा, शरीर वेगळा, आत्मा वेगळा, तर या शरीराच्या निमित्ताने संपूर्ण कर्मच जीवाच्या मागे लागले आहे। कारण प्रकृती या शरीराकडून कर्म करून घेते, जीव म्हणतो मीच कर्म केलं, आणि आत्मा आणि जीव याची सरभेसळ न समजल्यामुळे असं वाटतं की मीच आत्मा आणि मीच कर्म केलं, पण असं नाही आहे। जिवंत असता अथवा मेल्यावर हे सगळं बंद पडत नाही। या विहित कर्माला टाकण्याचा या जगामध्ये एकच प्रकार आहे। तो प्रकार कसा आहे? तो हा की विहित कर्म करीत असताना त्याच्या फळाशेच्या ताब्यात कधीच जाऊ नये। विहित कर्म करत असताना त्याची फळ, त्या फळाची आशा याच्या ताब्यात कधीच जाऊच नये। कर्माचे फळ ईश्वराच्या ठिकाणी अर्पण झाले असता त्याच्या प्रसादाने आत्मज्ञान प्रकट होते। त्यावेळी ज्याप्रमाणे दोरीच्या ज्ञानाने सर्पाचा भ्रम नाहीसा होतो ना, त्याप्रमाणे त्या आत्मज्ञानाने अज्ञानासह संपूर्ण कर्माचा नाश होतो। अर्जुना, असा जेव्हा कर्माचा त्याग केला जातो तेव्हाच त्याला त्याग असं म्हणावं। म्हणून जगामध्ये जो या प्रकाराने कर्म करणारा असेल त्याला आम्ही त्यागी मानू, तो खरा त्यागी। याहून इतर त्याग म्हणजे रोग्याला मूर्छा आली असता रोगी विसावा घेतो तशातला प्रकार आहे। तो त्याग म्हणायचाच त्याग आहे नुसता। त्याप्रमाणे एका कर्माच्या ठिकाणी दुःख झाले असता तो दुसऱ्या कर्मात विसावा घेण्यास पाहतो। हे कर्म कठीण आहे म्हणून मी दुसरं कर्म करतो। एखाद्याने म्हटलं की शेतकी काम माझ्या नशिबात आलं आहे, ते सोडून मी दुसरं कुठलं तरी काम करतो, असं होईल का? एखाद्याला एका विशिष्ट नोकरीमध्ये एक प्रावीण्य मिळालेलं आहे, त्यांनी म्हटलं की मी हे काम करत नाही, मी सोडून दुसरं काम करतो, असं होईल का? त्यात प्रावीण्यही मिळणार नाही, ते कर्मही धड घडणार नाही, आणि शिवाय त्या कर्माचा बंध आपल्याला लागेल। एका कर्माच्या ठिकाणी दुःख झाले म्हणून दुसऱ्या कर्मात जायची गरज नाही। हे त्याचे करणे म्हणजे जसा दांडक्याचा मार बुक्क्यांचा च्या मारावर घालवावा असे आहे। एखाद्याने म्हटलं की तुला दांडक्यानी मारायचं आहे, तर ते म्हटलं की नाही नाही, दांडक्यानी नका मारू, मला बुक्क्यानी मारा। पण मार तर मारच आहे ना। परंतु आता हे जास्त बोलणे राहू दे। ज्याने कर्माच्या फळाचा त्याग करून कर्मच नैष्कर्म्य स्थितीला नेते तोच त्रैलोक्यात खरोखर त्यागी असा होय। म्हणजे ती नैष्कर्म्य स्थितीत म्हणजे कर्म करूनच कर्माचा बंध संपवायचा आहे। इथली ही हातवटी आहे। परत परत माऊलीच्या ह्या दोन तीन दिवसांच्या निरूपणात, ज्ञानेश्वरीच्या निरूपणात हाच एक सिद्धांत आणि हेच प्रमेय सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे, आणि हेच प्रमेय आपल्या अंगात शिरवून देण्याचा प्रयत्न आहे की कर्माचा बंध हा कर्मे करूनच आपल्याला तोडता येतो। आता इथे विषय निघाला म्हणून नैष्कर्म्य स्थिती म्हणजे काय याची थोडी चर्चा करू। नैष्कर्म्य स्थिती म्हणजे कर्म तर करायचे पण कर्माच्या बंधनात पडायचं नाही। मी कर्म केले याची अजिबात आठवण सुद्धा ठेवायची नाही, आणि त्यासाठी आपलं चित्त कायमस्वरूपी परमात्म्याच्या चरणी असावं। म्हणजे हे आपापच सगळं संपून जाते। परमात्म्याच्या चरणी जर चित्त असेल, आपलं चित्त पूर्णपणे समर्पित असेल, तर नक्कीच आपण जे कर्म करू ते 100% हातवटीने करायचे। ती प्रकृती करून घेत आहे आपल्या हाताने, त्याच्यामध्ये परफेक्शन पाहिजे। त्याच्यामध्ये 1% परफेक्शनची कमतरता नको, पूर्ण परफेक्शन पाहिजे। पण ते परफेक्शन असताना मी कर्म करत आहे ही आठवण नसावी। त्याशिवाय त्या कर्माच्या फळावर आपलं लक्ष नसावं। जनक राजा सर्वांना ठाऊक आहे. राजा जनक हा जनकपुरीचा राजा, सीतेचे वडील, अष्टावक्रांचे शिष्य आणि त्यांना विदेही म्हणायचे. विदेही, विदेही का म्हणायचे? ते कपडे घालत नव्हते असं नाही. आजकाल जे कपडे घालत नाही त्यांनासुद्धा विदेही म्हणतात, पण तो अर्थ नाही. विदेही म्हणजे जे देहभानावर नाही परंतु ते आत्मभानावर आहे. त्यांचा देहभाव संपला आहे आणि आत्मभाव पूर्ण जागृत झाला आहे, अशा लोकांना विदेही म्हणतात. आता आपल्याला माहीत असलेल्या इतिहासामध्ये शुकमुनी, जनक अशा प्रकारचे जे थोर श्रेष्ठ लोक होते, अष्टावक्र, हे सगळे विदेही होते. त्यांचा देह आणि देहासंबंधीचा अहंकार गेलेला होता. आमचे गुरुदेव श्री शिवकृपानंद स्वामी एक फार सुंदर गोष्ट सांगतात की हा नैष्क्रम्य भाव म्हणजे काय, विदेही अवस्था म्हणजे काय, नैष्क्रम्याची स्थिती कशी असते. नारद मुनीला फार प्रश्न पडला की सगळे लोक, सगळी जनता, सगळे देवसुद्धा या जनक राजाला विदेही का म्हणतात? हा तर एका मोठ्या राज्याचा राजा आहे, हा तर सगळ्या प्रकारची कामं करतो, याच्या राण्या आहेत, हा सर्व प्रकारचं जेवण करतो, लोकांमध्ये वावरतो, याच्याकडे सैन्य आहे, याच्याकडे सगळ्या प्रकारच्या सगळे कामं आहेत जे एका श्रीमंताकडे असतील किंवा जे सर्वसाधारण लोकांकडे नाही आहे ते सगळे याच्याकडे आहे. म्हणून हा असा कसा विधेयी होऊ शकतो, याला अशी नैष्क्रम्य स्थिती कशी प्राप्त होऊ शकते? तर चला आपण जनक राजालाच विचारू. म्हणून एके दिवशी तो नारद मुनी जनक राजाकडे आला. जनक राजांनी, जनक राजा कुठे दुसरीकडे होते, तर ते त्यांच्याकडे निरोप आला की नारद मुनी तुम्हाला भेटायला आले आहेत. त्यांनी त्यांना सांगितलं, त्या मेसेंजरला, की त्यांना पूर्ण आदर सत्कारासहित तिथे बसवून ठेव आणि त्यांना सांग की मला थोडासा उशीर लागेल, ते माझी वाट पाहू शकतात. त्यांनी पूर्ण आदर आतिथ्याने त्यांना आणलं, दरबारात बसवलं. थोडा वेळ ते बसले, पण नारद मुनी तर विचलित होणारा प्राणी, त्यांना तर ताबडतोब उत्तर पाहिजे होतं आपल्या प्रश्नाचं. तर ते म्हणले, कुठे आहेत महाराज? तर ते म्हणले, महाराज तिथे महाराज आणि महाराणी दोघे मिळून नृत्याचा आणि संगीताचा आनंद घेत आहेत. नारद मुनीला वाटलं की अरे हा कसा महाराज आहे, मी नारद मुनी इथे आलो आहे, माझा सन्मान सत्कार करण्याऐवजी हा तिथे नर्तकीचं नृत्य आणि संगीतकारांचं संगीत ऐकत आहे आणि बायकोसोबत बसला आहे. तर त्यांनी निरोप पाठवला की मला घाई आहे. नारद मुनीने त्यांना सांगितलं, त्या मेसेंजरला, की त्यांना घेऊन ये इथे. त्यांच्यासाठीसुद्धा एक आसन ठेवण्यात आलं. तर त्यांना आदरपूर्वक तिथे आणलं. तिथे ते पाहतात तर काय, अवतीभोवती सगळ्या सुंदर स्त्रिया डान्स करत आहेत, ते वाद्य वाजवणारे संगीतकार तिथे संगीत चाललं आहे आणि छान एका आसनावर राजा जनक बसलेला आहे, शेजारी त्यांची पत्नी, धर्मपत्नी बसलेली आहे महाराणी, आणि ते नृत्याचा आनंद घेत आहे, हसत आहे, छानपैकी आनंद घेत आहे. तर नृत्य संपल्यानंतर नारद मुनींनी जाऊन राजांना विचारलं की राजा हा काय प्रकार आहे, हे तुम्हाला शोभते का? तुम्ही तर विदेही, तुम्ही तर नैष्कर्म्य, तुमच्याकडून कित्ता लोक घेतात, तुम्हाला आदर्श मानतात, आणि तुम्ही हे काय करताय? संगीत चाललं आहे इथे, नृत्य चाललेलं आहे. ते म्हणले, महामुनी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी उद्या देतो, चालेल? ते म्हणले, हो, पण मला घाई आहे, म्हणजे तुम्हाला मी दुसरं काम देतो तोपर्यंत, म्हणजे सांगा. तर म्हणले की त्यांच्या हातावर एक वाटी ठेवली आणि त्या वाटीमध्ये तेल ठेवलं, वाटी भरून तेल. आणि ते म्हणले की तुम्ही ही वाटी घेऊन तुम्ही जसं भ्रमण करता तसं जगामध्ये भ्रमण करा आणि उद्या परत याच वेळेला इथे या, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. तर ते म्हणले, त्यात काय मुश्किल आहे? त्यांनी वाटी घेतली, म्हणले, पण कंडिशन एक आहे की यातला एक थेंब, यातलं एक थेंब तेलसुद्धा खाली पडता कामा नाही, अजिबात एक थेंबसुद्धा यातला झडकला नाही पाहिजे, खाली उतरला नाही पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही फार कौशल्याने हे काम करायचं आहे. तर ते गेले नारद मुनी, पूर्ण दिवसभर फिरले, सगळं लक्ष त्या वाटीकडे होतं. कारण एक थेंब जरी पडला असता तर ती कंडिशन फुलफिल झाली नसती, मग त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नसतं. दुसऱ्या दिवशी ते आलेत आणि राजा जनकांनी त्यांना विचारलं, नारद मुनी तुम्ही जाऊन आलात, फिरून आलात, मला हे सांगा तुम्ही आज काय काय पाहिलं. तर ते म्हणे, काय काय पाहिलं काही प्रश्नच नाही, माझं सगळं लक्ष होतं त्या तेलाकडेच होतं. एक थेंब सांडला असता तर माझं वचन मोडलं असतं, तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं, तर मी तर काहीच पाहिलेलं नाही, फिरलो जगामध्ये, पण माझं पूर्ण लक्ष वाटीवर होतं. तर राजा जनक म्हणले की हेच त्याचं उत्तर आहे, की मी नृत्य पाहत आहे, संगीत पाहत आहे, चार चौघामध्ये वावरत आहे, सगळ्या प्रकारची कामं करत आहे, पण माझं लक्ष, माझं चित्त त्या परमेश्वराच्या चरणी आहे. सगळं कुठलंही काम करत असेल, कुठलंही काम होत असेल, ते सर्व कर्म होत असताना मी काहीच करत नाही आहे, इथल्या संगीतात मी नाही आहे, मी तर माझ्या परमात्म्याशी एकवटलेलो आहे. इथल्या नृत्यात मी नाही आहे, इथल्या लोकांमध्ये मी नाही आहे, या राणीसोबतही मी नाही आहे, हे तर माझं शरीर आहे, आणि मी तर माझ्या चित्ताने त्या परमात्म्याशी जोडलेलो आहे. आणि या स्थितीला नैष्कर्म्य स्थितीत म्हणतात, भोग भोगुनी ब्रह्मचारी. ही खरी व्याख्या, भोग भोगुनी ब्रह्मचारी, ही ती खरी नैष्कर्म्य स्थिती आहे. आणि या नैष्कर्म्य स्थितीचंच 11व्या श्लोकामध्ये माऊलीचं निरूपण आज आपण ऐकलं. आज जनकराजाच्या या कथेत इथे आपण विश्रांती घेऊया आणि उद्या 12व्या श्लोकाला सुरुवात करू. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.